रामकृष्ण वचनामृताचा 117वा अध्याय आहे. दुपारचे 3 वाजून बराच वेळ होऊन गेला आहे. ऊन रणरणत होते, चैत्राचे ऊन. चैत्र कृष्ण सप्तमी इ.स. 1885 सालच्या एप्रिल महिन्याची 6वी तारीख सोमवारचा दिवस. भगवान श्री रामकृष्णांचे कलकत्त्याला बलरामांच्या घरी शुभागमन झाले आहे. तिथे आपल्या अंतरंगींच्या भक्तांना बघावे आणि मग तिथून निमू गोस्वामींच्या गल्लीतील देवेंद्रांच्या घरी जावे असा श्री रामकृष्णांचा मनोदय होता. श्री रामकृष्ण एक दोघा भक्तांबरोबर बलरामांच्या बैठकीत बसले आहेत. मास्तरांबरोबर बोलणे चालले आहे. श्री रामकृष्ण ईश्वर प्रेमाने अहर्निश मत्त झालेले असतात. निरंतर भावाविष्ट वा समाधीमग्न. बहिर जगतात मन मुळीच नाही. केवळ अंतरींचे भक्त, अंतरंगींचे भक्त जोवर स्वतःला जाणू शकत नाहीत तोवर त्यांच्यासाठी व्याकुलता. आई बाप जसे आपल्या असमर्थ मुलांसाठी व्याकुळ होतात आणि ही नीट मोठी कशी होतील हा विचार करीत असतात, तसला भाव. किंवा पक्षी जसे आपल्या पिलांना वाढविण्यासाठी तळमळत असतात, तसली तळमळ. श्री रामकृष्ण मास्तरांना बोलून गेलो होतो की 3 वाजता येईन म्हणून आलो, पण फारच ऊन. मास्तर: होय महाराज, आपल्याला फार त्रास झाला. भक्तजन श्री रामकृष्णांना वारा घालीत आहेत. श्री रामकृष्ण: छोट्या नरेनसाठी आणि बाबूरामसाठी आलोय, पूर्णला का आणलं नाही? मास्तर: लोकांच्या मेळाव्यात येऊ इच्छित नाही. त्याला भय वाटते की आपण 4 चौघांसमोर त्याची वाखाणणी कराल आणि न जाणो घरी कळेल. श्री रामकृष्ण: ते खरंच, तसं मी बोलत असलो तर यापुढे आणखी बोलणार नाही. ते असो, पूर्णला तुम्ही धर्माचा उपदेश करता ते खूप चांगलं. मास्तर: शिवाय विद्यासागरांच्या पुस्तकात, शाळेसाठी नेमलेल्या वेचांच्या पुस्तकात तर हेच लिहिलं आहे की ईश्वरावर अगदी मना प्राणापासून प्रेम करावे. ही गोष्ट मुलांना शिकवल्यानं जर त्यांचे पालक रागवत असतील तर त्याला काय करायचं? रामकृष्ण: त्या लोकांच्या पुस्तकात पुष्कळ गोष्टी आहेत खऱ्या, परंतु ज्यांनी ती पुस्तकं लिहिली त्यांना त्या गोष्टी आत्मसात झालेल्या नसतात. साधू संघ केला तर ते सारे आत्मसात होऊ शकते. खराखुरा साधू जर उपदेश देईल तरच लोक ते सांगणे ऐकतात. नुसता पंडित जर पुस्तक लिहील किंवा तोंडी उपदेश देईल तर ते सांगणे तितकेसे आत्मसात होत नाही. ज्याच्याजवळ काकवीचे गाडगे आहे तो जर रोग्याला सांगेल की काकवी खाऊ नका, तर रोगी त्याचे सांगणे तितकेसे ऐकायचा नाही. रामकृष्ण कसे स्पष्ट वक्ते होते. विद्यासागरांनी लिहिलेल्या पुस्तकाबद्दल देखील ते पंडितांचं काही खरं नाही अशा प्रकारेच बोलतात. बरं, पूर्णची अवस्था कशी काय वाटते? त्याला काय भाव वगैरे प्राप्त होत असतो? मास्तर: कुठं भावाची अवस्था बाहेरून विशेष अशी दिसली नाही. एक दिवस आपलं ते म्हणणं त्याला सांगितलं. कोणतं म्हणणं? तेच जे आपण म्हणाला होता की मामूली आधार असल्यास भाव सांभाळू शकत नाही, मोठा आधार असल्यास आत खूप भाव उत्पन्न होतो परंतु बाहेर काही दिसून पडत नाही. आपण उदाहरण दिले होते, मोठ्या तलावात हत्ती उतरल्यास कळत देखील नाही, परंतु डबक्यात उतरल्यास खळबळ माजते आणि काठावर पाणी उसळू लागतं. श्री रामकृष्ण: बाहेरून तर त्याचा भाव दिसायचा नाही, त्याची जात वेगळी, बाकीची सगळी लक्षणं चांगली आहेत, तुमचं काय मत आहे? मास्तर: डोळे छान पाणीदार आहेत, खूप ठळक आणि उठावदार. रामकृष्ण: डोळे नुसते पाणीदार असणं पुरेसं नाही, ईश्वर निष्ठाचे डोळे वेगळे असतात. बरं, माझ्या भेटीनंतर कसं वाटलं ते तुम्ही त्याला विचारलं? होय महाराज, त्यासंबंधी बोलणं झालं. तो 4-5 दिवसांपासून सांगतो की ईश्वराचं चिंतन करू जाता, त्याचं नाव घेऊ जाता डोळ्यातून पाणी येणं, अंगावर रोमांच उभे राहणं वगैरे सारं होत असतं. श्री रामकृष्ण: तर मग आणखी काय हवं? रामकृष्ण व मास्तर चूप बसले. थोड्या वेळाने मास्तर बोलू लागले, म्हणाले: तो उभा आहे. रामकृष्ण: कोण? मास्तर: पूर्ण. स्वतःच्या घराच्या दरवाजापाशी बहुधा उभा आहे. आम्ही कोणी त्या बाजूनं गेल्यास धावत येईल आणि आम्हाला नमस्कार करून जाईल. श्री रामकृष्ण तक्क्याला रेलून विश्रांती घेत आहेत. मास्तरांबरोबर एक 12 वर्षांचा मुलगा आला आहे, तो मास्तरांच्या शाळेत शिकत असतो, नाव क्षीरोद. मास्तर म्हणाले: हा मुलगा छान आहे, ईश्वरासंबंधी बोलण्यात खूप आनंद वाटतो याला. रामकृष्ण हसत: डोळे जणू हरणासारखे आहेत. त्या मुलाने रामकृष्णांच्या पायांना हात लावून जमिनीला डोके टेकून प्रणाम केला आणि अत्यंत भक्तिभावाने रामकृष्णांचे पाय चेपू लागला. श्री रामकृष्ण मास्तरांना: राखाल घरी आहे, त्याची तब्येत बरी नाही, फोड झाला आहे, एक मूल बहुधा त्याला होईल असं ऐकलं. पलटू आणि विनोद समोर बसले आहेत. पलटूंना हसत: तू तुझ्या बाबांना काय म्हणालास? मास्तरांना: आपल्या बाबाला याने म्हणे उत्तर दिले इथे येण्याच्या बाबतीत. पलटूंना: काय म्हणालास? पलटू: म्हणालो की हो, मी त्यांच्याकडे जात असतो, हे काय अनुचित आहे? श्री रामकृष्ण व मास्तर हसतात. जर गरज पडेल तर आणखी जास्त बोलेन. बहुतेक पालक रामकृष्णांकडे तरुण मुलं जातात त्यामुळे नाराज होती. आणि रामकृष्ण असं म्हणत असत की व्यवहारातलं आई वडिलांचं ऐका आणि परमार्थाकरता माझ्याकडेच या आणि माझंच ऐका असं रामकृष्ण सांगत असत. रामकृष्ण मास्तरांना: नाही, काय हो, इतकं दूर जावं का यानं? मास्तर: नाही महाराज, इतकं दूर जाणं चांगलं नाही. रामकृष्ण विनोदांना: तू कसा आहेस? तिथं दक्षिणेश्वरी आला नाहीस? विनोद: महाराज, यायला निघालो होतो पण पुन्हा भीती वाटल्यामुळे आलो नाही, थोडा आजारी आहे. रामकृष्ण: चल ना तिथे, तिथली हवा छान आहे, बरा होशील. धाकटा नरेन आला आहे. रामकृष्ण तोंड धुण्यासाठी बाहेर जात आहेत. धाकटा नरेन पंचा घेऊन रामकृष्णांना पाणी द्यायला गेला. मास्तरही बरोबर आहेत. धाकटा नरेन पश्चिमेकडील पडवीच्या उत्तरेकडच्या कोपऱ्यात श्री रामकृष्णांचे पाय धुऊन देत आहे. रामकृष्ण: फार ऊन आहे. मास्तर: होय महाराज, तुम्ही कसे या एवढ्यामध्ये राहता? वरच्या मजल्यावर गरम वाटत नाही? मास्तर: होय महाराज, खूप गरम वाटतं. रामकृष्ण: त्यातच तुमच्या कुटुंबाचा डोक्याचा विकार थंडाव्यात ठेवीत जा. मास्तर: होय महाराज, सांगून ठेवलं आहे खालच्या खोलीत झोपायला. रामकृष्ण फिरून दिवाणखान्यात येऊन बसले आणि मास्तरांना म्हणाले: तुम्ही या रविवारी आला नाही? मास्तर: घरी तर आणखी कुणी नाही, त्यात परत कुटुंबाचा डोक्याचा विकार कुणी बघायला नाही. रामकृष्ण गाडीत बसून निमू गोस्वामींच्या गल्लीतील देवेंद्रांच्या घरी जात आहेत. बरोबर धाकटा नरेन, मास्तर व एक दोघे भक्त पूर्णासंबंधी बोलत आहेत. पूर्णासाठी व्याकुळ झाले आहेत. रामकृष्ण मास्तरांना: थोर आधार, नाहीतर स्वतःसाठी जप कसा करून घेतला असेल? त्याला तर हे सारं माहीत नाही. मास्तर व इतर भक्त चकित व निर्वाक होऊन ऐकत आहेत की भगवान रामकृष्णांनी पूर्णासाठी बीजमंत्राचा जप केला. रामकृष्ण: आज त्याला आणलं असतं तर छान झालं असतं. धाकट्या नरेंचे हसणे बघून रामकृष्ण व सगळे भक्त हसत आहेत. रामकृष्ण आनंदाने त्याच्याकडे बोट करून मास्तरांना म्हणत आहेत, बघा बघा कसं भाबडं भाबडं हसतोय, जणू काही कळत नाही परंतु मनामध्ये काहीही नाही. जमीन जोरू रुपया म्हणजे जमीन बायको आणि पैसा या तिन्ही मनामध्ये नाहीत. कामिनी कांचन मनातून अजिबात निघून गेल्याखेरीज भगवंताचा लाभ होत नाही. रामकृष्ण देवेंद्रांच्या घरी दक्षिणेश्वरी देवेंद्रांना एके दिवशी म्हणाले, एक दिवस तुमच्या घरी जावं असा विचार करतोय. देवेंद्र म्हणाले होते, मीही तेच म्हणण्यासाठी आलो आहे, ह्याच रविवारी यावं लागेल. तेव्हा रामकृष्ण म्हणाले, पण तुमचा आदा कमी, जास्त लोक बोलावू नका आणि गाडी भाडं देखील फार जास्त पडेल. ते ऐकून देवेंद्र हसत म्हणाले, आय कमी म्हणून काय झालं, ऋणं कृत्वा घृतं पिबेत, कर्ज काढून तूप प्यावं, सोडू नये. रामकृष्ण ते ऐकून हसायला लागले. थोड्या वेळाने देवेंद्राच्या घरी पोचल्यावर ते म्हणाले, देवेंद्र माझ्यासाठी खायचं फार काही करू नका, अगदी मामूली करा. रामकृष्ण देवेंद्रांच्या घराच्या दिवाणखान्यात भक्तांच्या मेळाव्यात बसले. दिवाणखाना खालच्या मजल्यावर होता. संध्याकाळ होऊन गेली. दिवाणखान्यात दिवा लावलेला आहे. धाकटा नरेंद्र, राम, मास्तर, गिरीश, देवेंद्र, अक्षय, उपेंद्र वगैरे अनेक भक्त जवळ बसले आहेत. एका भक्त मुलाकडे रामकृष्ण बघत आहेत आणि परम आनंदित होत आहेत. त्याला अनुलक्षून भक्तांना सांगत आहेत, ज्या गोष्टी माणसाला संसारात बद्ध करतात त्या तीन गोष्टी ह्याच्यात मुळीच नाही. त्यांना अंगलक्षणं समजायची, डोळे, कपाळ, हात, अशा गोष्टी पाहून ते काही भाकीत म्हणजे भक्तीविषयीचं भाकीत ते करत असत. त्या तीन गोष्टी म्हणजे जमीन, पैसा आणि स्त्री, ह्या तीन गोष्टींवर मन ठेवू गेल्यास भगवंतांची मनाचा योग होत नाही. ह्याला काय की एक दर्शन देखील झालं होतं. सांग बघू रे काय दिसलं तुला. भक्त हसत, दिसलं की विष्ठेची कित्येक डबकी आहेत. कुणी त्या डबक्यांवर बसले आहेत, कुणी अमळ दूर बसले आहेत. रामकृष्ण ज्यांना ईश्वराचा विसर पडला आहे अशा संसारी लोकांच्या दशेचे याला दर्शन झाले. म्हणूनच याच्या मनातून सगळ्या वासना नाहीशा होत आहेत. कामिनी कांचनावरून जर मन उडून जाईल तर मग चिंता कसली. केवढं आश्चर्य, माझं तर किती जप ध्यान केलं तेव्हा कुठे हे सारं गेलं. ह्याचं अगदी इतक्या लवकर कसं काय मनातून निघून गेलं असेल. काम निघून जाणं काय सोपी गोष्ट आहे. मलाच साधना सुरू केल्यावर 6 महिन्यानंतर छातीत कसं तरी व्हायला लागलं. त्यावेळी मग झाडाखाली पडून रडू लागलो. म्हणालो की आई, जर असं होईल तर गळा सुरीने कापून घेईन. कामिनी कांचन जर मनातून निघून गेलं तर मग बाकी काय राहिलं, केवळ ब्रह्मानंद. शशी त्यावेळी नुकतेच श्री रामकृष्णांकडे येऊ लागले होते. त्यावेळी विद्यासागर कॉलेजात बीएच्या पहिल्या वर्षाला होते. रामकृष्ण आता त्याच्या संबंधी बोलू लागले. रामकृष्ण भक्तांना हा जो मुलगा येत असतो त्याचं काही दिवस मध्ये मध्ये पैशाकडे मन जाईल असं दिसलं, परंतु काही जणांचं दिसलं की मुळीच जाणार नाही, काही मुलं लग्न करणार नाहीत. भक्तजन निशब्दपणे ऐकत आहेत. रामकृष्ण भक्तांना मनामधून कामिनी कांचन संपूर्ण गेल्याखेरीज अवताराला ओळखू शकणं कठीण. वांगी विकणाऱ्याला हिऱ्याची किंमत विचारली तेव्हा तो म्हणाला, मी याच्या बदल्यात 900 वांगी देऊ शकेन, त्याहून एक जास्त सुद्धा देणार नाही. सर्वजण हसतात. धाकटा नरेन खूप मोठ्यांदे हसतो। रामकृष्णांना दिसले की धाकटा नरेन त्यांचं सांगण्याचं मर्म चटकन समजला। रामकृष्ण, याची किती सूक्ष्म बुद्धी, ज्ञानता असंच चटकन समजून जात असे, गीता भागवत वाटेल ते तो समजून जाई। लहानपणापासून कामिनी कांचनाचा त्याग हे खूप आश्चर्यकारक, खूप कमी लोकांचा असतो। एरवी म्हणजे गारा खाल्लेला आंबा, देवाला देता येत नाही, स्वतः खायला भीती वाटते। आधी अनेक पाप केली आहेत, म्हातारपणे हरिनाम घेत आहे, हे वाईटातलं चांगलं। त्या अमुक मल्लिकाची आई खूप मोठ्या माणसाच्या घरची बाई, वेश्यांची गोष्ट निघाली असता विचारते कशी, काय त्यांचा कशानेही उद्धार होणार नाही। स्वतः आधी आधी नाना प्रकार केलेत की नाही म्हणून विचारलं। मी म्हणालो हो होईल, जर मनापासून व्याकुळ होऊन रडतील आणि म्हणतील की आणखी करणार नाही तर नुसतं हरिनाम घेऊन काय होईल, मनापासून रडलं पाहिजे। हरी हरी। दोन तीन मिनट राहिलेत, शांत डोळे मिटून बसू। विचार उठू देऊ नका, निर्विचार शून्य व्हा आणि कपालास्थींच्या प्रदेशाकडे नुसतं पहा। केवळ पाहता आहात, विचार उठू देत नाही। तुम्हाला फसून विचार सुरू होईल, त्याला बाजूला सारा। असं निर्विचार पाहता पाहता तुमची जाणीव ऊर्ध्वगामी होईल। आणि चिदाकाशात जाऊन थांबेल। सहज होईल ते होऊ दे। हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु। हरि 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 ज्ञानप्पा स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।